कलस्य करासपत्र अध्याय 2. कारण माझी अशी इच्छा आहे की तुमच्या वतीने जो महान झगडा मी करीत आहे आणि जे लावादिकियात आहेत त्यांच्या वतीने आणि ज्यांची माझी व्यक्तिशी भेट झाली नाही अशा सर्वांसाठी जो महान झगडा मी केला तो तुम्हाला माहीत व्हावा, यासाठी की त्यांच्या मनाला समाधान वाटावे आणि ते प्रेमाने एकत्र जोडले जावेत आणि खात्रीची सर्व संपत्ती जी समज बुद्धीने येते ती मिळावी. तसेच देवाचे रहस्य जो ख्रिस्त त्याच्याविषयी पूर्ण ज्ञान मिळावे, ज्यामध्ये ज्ञानाची आणि शहाणपणाची सर्व संपत्ती लपलेली आहे. मी हे म्हणत आहे ते यासाठी की तुम्हाला दिसायला चांगल्या पण खोट्या कल्पनांनी फसू नये. कारण मी जरी शरीराने तुम्हापासून दूर असलो तरीही आत्म्यात मी तुम्हाबरोबर आहे आणि तुमच्या जीवनातील नीटनेटकेपणा आणि ख्रिस्तावरील विश्वासासाठी खंबीरता पाहून मी आनंदित आहे. म्हणून ज्याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या शिक्षणाद्वारे तुम्हाला येशू ख्रिस्त व प्रभू म्हणून मिळाला, तसे त्यांच्यामध्ये एक होत चला. त्याच्यामध्ये मुळावलेले, त्याच्यावर उभारलेले, तुमच्या विश्वासात दृढ झालेले असे व्हा आणि देवाची उपकारस्तुती करीत ओसंडून जा. मूलभूत शिक्षण जे ख्रिस्तापासून नाही व मनुष्यांनी हस्तांतरित केले आहे त्या मानवी तत्वज्ञानाने व पोकळ फसव्या कल्पनांनी तुम्हाला कोणीही कैद्यासारखे घेऊन जाऊ नये म्हणून सावध असा. कारण देवाचे पूर्णत्व त्याच्या शरीरात राहते आणि तो जो प्रत्येक सत्तेच्या व अधिकाराच्या उच्चस्थानी आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण झाले आहात. मानवी हातांनी न केलेल्या सुनतेने तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सुनता झालेले आहात. ख्रिस्ताने केलेल्या सुनतेद्वारे तुम्ही तुमच्या पापाच्या सामर्थ्यापासून मुक्त झाला होता. हे असेच घडले जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा करण्याच्या कृतीमध्ये त्याच्याबरोबर पुरले गेला आणि तुम्ही त्याच्यामध्ये देवाच्या कृतीमध्ये तुमच्या विश्वासाद्वारे उठविले गेला, ज्याने देवाने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले. तुमच्या पापांमुळे आणि तुमची संतान झाल्याने तुम्ही आध्यात्मिकरित्या मृत झाला होता, परंतु देवाने ख्रिस्ताबरोबर तुम्हाला जीवन दिले आणि त्याने आमच्या सर्व पापांची क्षमा केली. त्याने आमच्या विरुद्ध असलेल्या आरोपपत्राचा निवाडा असलेला दस्तऐवज आणि ज्यात आम्हाला विरोध होता तो त्याने आमच्यातून काढून घेतला आणि वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकून रद्द केला. त्याने स्वतः वधस्तंभाद्वारे सत्ता आणि अधिकार हनून पाडून त्यावर विजय मिळविला आहे. म्हणून कोणीही तुमच्यावर खाण्याविषयी आणि पिण्याविषयी किंवा मेजवान्यांविषयी नवचंद्र उत्सवाविषयी किंवा शब्बात दिवसांविषयी टीका करू नये, कारण ते फक्त येणाऱ्या गोष्टींची सावली आहेत. परंतु खरे शरीर ज्यामुळे सावली पडते ते तर ख्रिस्ताचे आहे. कोणीही जो स्वतःचा अपमान, नम्रतेची कृत्ये व देवदूतांची उपासना या समाधान मानून घेतो त्याने तुम्हाला बक्षिसासाठी अपात्र ठरवू नये. असा मनुष्य नेहमी हे सर्व दृष्टांत पाहिल्यासारखे बोलतो आणि कोणतेही कारण नसता त्याच्या आध्यात्मिक नसलेल्या अंतकरणामुळे गर्वाने फुगलेला असतो. आणि असा मनुष्य ख्रिस्त जो मस्तक त्याला धरीत नाही, संपूर्ण शरीर त्याच्या अस्थिबंधाचे स्नायू स्नायूंनी आधार दिलेले आणि एकत्रित धरल्याने देवापासून होणारी वाढ यात वाढते, त्याबद्दल त्याला धन्यवाद असो. जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला आहात, या जगाच्या प्राथमिक शिक्षणापासून मुक्त झाला आहात, तर मग का तुम्ही या जगाचे असल्यासारखे त्यांच्या नियमाच्या अधीन राहता? याला स्पर्श करू नका, त्याची चव पाहू नका. या सर्व गोष्टी त्यांच्या वापराबरोबर नाहीशा होणार आहेत. या सर्व गोष्टी त्यांच्या वापराबरोबर नाहीशा होणार आहेत. अशा नियमांच्या अधीन होताना तुम्ही मानवी नियम व शिकवणूक यांचे पालन करता. खरोखर मनुष्याने केलेला धर्म स्वतःचा अपमान, नम्रतेची कृत्ये, शरीराचा छळ याविषयीच्या ज्ञानाबद्दल त्यांची कीर्ती आहे. परंतु शरीराच्या समाधानाविरुद्ध लढताना ते काही किमतीचे नाहीत.